फिलिप्पे करास पत्र अध्याय 4। म्हणून माझ्या प्रिय आणि भेटीस आतुर झालेल्या बंधूंनो, माझा आनंद आणि मुकुट असलेल्यांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रभूमध्ये स्थिर रहा। मी युदिया आणि संतुखेला सुद्धा प्रभूमध्ये बहिणी या नात्याने एकच विचार करण्यासाठी उत्तेजन देत आहे। माझ्या विश्वासू सहकार्यांनो, मी तुम्हाला सांगतो की ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर सुवार्तेच्या प्रसारासाठी कष्ट घेतले आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत, त्यांना कृपा करून मदत करा। प्रभूमध्ये नेहमी आनंद करा। मी पुन्हा म्हणेन, आनंद करा। तुमची सौम्यता सर्व लोकांना समजावी, प्रभू जवळ आहे। कशाचीही काळजी करू नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा। जी शांती देवापासून येते, जी शांती सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे अंतकरण व मन ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवील। शेवटी बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही योग्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जर सद्गुण आहे आणि जर काही स्तुती आहे, या गोष्टींनी तुमची मने भरून टाका। जे काही तुम्ही शिकला आहात, जे तुम्हाला मिळाले आहे व जे माझ्याकडून ऐकले आहे आणि जे मी करताना तुम्ही पाहिले आहे, त्या गोष्टी करीत रहा आणि देव जो शांतीचा उगम आहे तो तुमच्याबरोबर राहील। मी प्रभूमध्ये खूपच आनंदित झालो, कारण शेवटी तुमची माझ्याबद्दलची काळजी जागृत झाली, अर्थात तुम्ही नेहमीच माझी काळजी घेतली, परंतु ती दाखविण्याची संधी तुम्हाला मिळाली नाही। मी हे गरजेपोटी बोलतो असे नाही, कारण आहे त्या स्थितीत मी समाधानी राहण्याचे शिकलो आहे। गरजू स्थितीत किंवा सर्व विपुल असताना कसे राहायचे ते मी जाणतो। कोणत्याही वेळी आणि सर्व परिस्थितीत तृप्त राहण्याचे व भुकेले राहण्याचे, भरपूर बाळगण्याचे आणि अपुरेपणात राहण्याचे, अशा सर्व परिस्थितीत राहण्याचे रहस्य मी शिकलो आहे। जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो, त्याच्याद्वारे मी सर्व परिस्थितीचा सामना करू शकतो। तरीही माझ्या संकट काळात तुम्ही सहाय्य केलेत, हे चांगले केले। तुम्हा फिलिप्पेकरांना माहीत आहे की सुवार्ता सांगण्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी मासेदुनिया सोडले, तेव्हा तुमच्याशिवाय कोणत्याही मंडळीने माझ्याशी देवाणघेवाण केली नाही। कारण जेव्हा मी थेसलनिकात होतो, तेव्हा बऱ्याचदा तुम्ही माझी गरज भागविण्यासाठी मदत पाठविली। मी तुमच्याकडून केवळ देणगीची अपेक्षा करतो असे नाही, उलट तुमच्या हिशेबी अधिक फळ वृद्धी व्हावी असे पाहतो। माझ्या गरजेपुरते माझ्याजवळ सर्व काही आहे आणि ते विपुल आहे। एपफ्रदिताच्या करवी ज्या गोष्टी तुम्ही पाठविल्या, त्या मिळाल्यामुळे गरजेपेक्षा अधिक माझ्याजवळ आहे। ते मधुर सुगंधी अर्पण स्वीकारण्यास योग्य असा यज्ञ जो देवाला संतोष देणारा असा आहे। आणि माझा देव तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या त्याच्या गौरवी संपत्तीला साजेल अशा रीतीने पुरविल। आपला देव व पिता याला अनंत काळ गौरव असो, आमेन। ख्रिस्त येशूमधील प्रत्येक संताला सलाम सांगा। माझ्याबरोबर जे बंधू आहेत ते तुम्हाला सलाम सांगतात। येथील सर्व संत, विशेष करून कैसराच्या घरातील संत, तुम्हाला सलाम सांगतात। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो।